ikke sang to tu sab bhul ke laga Red FM.
Super hits 93.5 Red FM par. Red FM ka bachelor Aki aapke saath hota hai. Mala sanga यश म्हणजे काय? वयाच्या चौथ्या वर्षी यश म्हणजे आपण बेड ओला नाही करत. आठव्या वर्षी यश म्हणजे घरी परत येणारा नेमका रस्ता आपल्याला माहीत असतो. बारव्या वर्षी यश म्हणजे मित्रमंडळी जमा होणे. तेवीसव्या वर्षी यश म्हणजे कॉलेजमधून पदवी संपादन करणे. पंचवीसव्या वर्षी यश म्हणजे मना जोगात जॉब मिळणे. आणि तीसव्या वर्षी यश म्हणजे लग्न करून स्थिर स्थावर होणे. पस्तीसव्या वर्षी यश म्हणजे बऱ्यापैकी पैसे कमावणे. आणि 45व्या वर्षी यश म्हणजे अद्यापही आपण तरुण असल्याचा भास निर्माण करणे. 50व्या वर्षी यश म्हणजे मुलांना चांगले शिक्षण देणे. आणि 55व्या वर्षी यश म्हणजे आजही सगळे कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम असणे. 60व्या वर्षी यश म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करणे. 65व्या वर्षी यश म्हणजे निरोगी आयुष्य जगणे. आणि 70व्या वर्षी यश म्हणजे कुणालाही आपण ओझे न वाटणे. आणि 75व्या वर्षी यश म्हणजे जुन्या मित्रांची सोबत. 80व्या वर्षी यश म्हणजे घरी परत येण्याचा रस्ता लक्षात राहणे. आणि 85व्या वर्षी यश म्हणजे पुन्हा कळलं का सर्वात पहिले जे सांगितलं होतं यालाच यश म्हणतात. तुमच्या हिशोबाने यश कशाला म्हणतात हे पण तुम्ही डिसाइड करू शकता. आगे एक और इंटरेस्टिंग बात ओनली ऑन रेड एफएम का बैचलर. मैं आपके साथ रेड एफएम 93.5 बजाते रहो.